नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी तुम्ही ऐकत आहात कोकणीतल्या खबरो. मुखेल खबरो. भारतीय जनता पक्ष जिल्हा पंचायत वेचणुकीच्या उरिल्ल्या उमेदवारांची नावं फाल्या जाहीर करतले अशी माहिती मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी दिल्या. गोय शालांत मंडळाची शिक्षक पात्रताय चाचणी परीक्षा 9 आणि 10 डिसेंबराक जातली. खेळा आणि युवा संचालनालयाचे मंत्री रमेश तवडकर हांच्या हस्तुके आज 22व्या राज्य युवा महोत्सवाचे उक्तावण झाले. कला आणि संस्कृती संचालनालयात नाताळा निमतान संस्था पंगड आणि वैयक्तिक तसे घरगुती अशा दोन गटांखातीर 24 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2024 मेरेन राज्य पावण्याचेर गोठो सजावट सर्तीचे आयोजन केला. आता खबरो विस्तारात. भारतीय जनता पक्ष जिल्हा पंचायत वेचणुकीच्या उरिल्ल्या उमेदवारांची नावं फाल्या जाहीर करतले अशी माहिती मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी दिल्या. जिल्हा पंचायतीची वेचणूक लढोवपी उत्तर आणि दक्षिण गोयच्या 19 उमेदवारांची नावं भाजपान आयतारा जाहीर केली. जिल्हा पंचायत वेचणुकेक उभे रावतना कशा पद्धतीन नेमाचे पालन करपाक जाय, वेचणूक लढयतना कशे तरेची रणनीती आखपाक जाय हाचे विशीं उमेदवारांक आयज पणजे भाजप मुख्यालयात मार्गदर्शन शिबीर आयोजित केल्ले त्यावेळार मुख्यमंत्री उलयताले. ह्या वेळार भाजप गोंय प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक आणि पक्षाचे हेर ज्येष्ठ वांगडी हाजीर आशिल्ले. हे फावट भाजपान जिल्हा पंचायत वेचणुकेत नव्या मुखामळांक संद दिल्या. कांय सुवातींचेर आम्ही अपक्ष उभे राविल्ल्या उमेदवारांक तेको दितले. ह्या वेचणुकेत मोगो पक्षाक 3 जागो दिवपाचो निर्णय घेतला अशी माहिती मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी दिली.
ऑलरेडी डिक्लेअर केला पहिली त्यांना टोटल मार्गदर्शन करण्यासाठी इलेक्शनच्या संदर्भातले सगळे रुल्स रेग्युलेशन आणि कसे जिंकपचे हे सांगपात आपले हा अध्यक्ष दोन्ही डिफरन्स सेक्रेटरी सगळे केले. उरलेले कॅन्डिडेट आमच्या फाल्यां डिक्लेअर झाले.
सर्तीत वाटो घेतले उपरांत स्वतःची कुशळटाय कळटा. ताका लागून तरणाट्यांखातीर सर्ती महत्वाच्यो असता. सर्तीच्या माध्यमातल्यान कला गुणांक वाव मेळटा आणि तरणाट्यांक राष्ट्रीय पावण्या मेरेन वाटो घेवपाची संद मेळटा. भारत विकसीकरणात तरणाटे महत्वाची भूमिका वठयतले असे खेळा आणि युवा व्यवहार मंत्री रमेश तवडकर हांनी म्हणा. ते आज 22व्या राज्य युवा महोत्सवाच्या उक्तावण सुवाळ्यावेळार उलयताले. हो सुवाळो पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकार सभाघरात आयोजित केल्लो. युवा पिळगेन जिद्दीन काम केले जाल्यार देशाच्या उदरगतीक हातभार लागतलो असे मंत्री तवडकर हांनी म्हणले. या वेळार खेळा खात्याचे सचिव संतोष सुखदेव, खेळा आणि युवा संचालनालयाचे संचालक दोतोर अजय गावडे, उपसंचालक विजय पवार, शिक्षक आणि विद्यार्थी व्हडा संख्येन हाजीर आशिल्ले. युवा महोत्सव ही तरणाट्यांखातीर महत्वाची माची जावन आसा असे मत ह्या वेळार अजय गावडे हांनी उक्तायले. विकसित भारत ह्या संकल्पनेचेर आधारित 1 ते 2 डिसेंबराक जावपी ह्या युवा महोत्सवात वेगवेगळ्या 9 सर्तींचे आयोजन केला. कविता, लोकनाच, लोकगीता तसेच हेर कार्यावळींचे ह्या महोत्सवावरवी आयोजन केला असे आयोजकांनी कळीत केले. कार्यावळीची सुरुवात स्वामी विवेकानंद हांच्या फोटवाक हार घालून झाली.
एज्युकेशन पॉलिसी, यूथ पॉलिसी, सरकार या सगळ्या गजालींतल्यान की आमच्या तरुणांक एका दिशेन व्हरपाच्या दृश्टीचे प्रयत्न आम्ही करतात आणि तो यूथ आसा न्ही की देशाच्या उभारणी खातीर, समाजाच्या उभारणी खातीर, राज्याच्या उभारणी खातीर कशा तरेन तो उपकाराक पुढू येता या संदर्भातले चिंतन, त्या संदर्भात नियोजन आणि त्या संदर्भात ऍक्टिव्हिटीचेर जे आसा न्ही सरकार खर्च करता.
सांगे मतदारसंघातल्या संगमपूर वाठारात छत्रपती शिवाजी महाराजांचो 30 फूट काशाचो पुतळो उभारपाक निधी एकठांय करपाच्या हेतान सांगे मतदारसंघात गोष्ट संयुक्त मान अपमानाची ह्या संगीत नाटकाचे आयोजन केला अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांनी दिल्या. हो पुतळो उभारपाक सुमार 1 कोटी रुपया खर्च येतलो असो अदमास आसा असे तांणी म्हणा. 19 डिसेंबर सांजेच्या 7 वरांचेर फोंड्या राजीव गांधी कला मंदिरात आणि 21 डिसेंबराक रवींद्र भवन मडगांवां हो नाट्यप्रयोग सादर करतले. गोंयात ह्या नाटकाचो प्रयोग पहिलेच फावट जातलो. शिवमोगी तशेंच संस्कृती मोग्यांनी ह्या नाटकाच्या माध्यमातल्यान छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो उभारपाक देणगी रुपान हातभार लावचो असे आवाहन विश्वेश्वर सेवा समितीचे वांगडी गोविंद भगत हांनी केला.
संयुक्त मानापमान या नाटकाच्या प्रयोगासाठी आम्ही संपूर्ण गोमंतकीयांना आवाहन करीत आहोत. गोमंतकीय भूमी ही नाट्यप्रेमी आणि त्यातल्या त्यात संगीत म्हटल्यानंतर आपल्या जाणकार रसिकांना हा एक मला वाटतं की खूप चांगला प्रयोग पाहायला मिळणार आहे. म्हणूनच एक आवर्जून विनंती आहे सांगे परिसरामध्ये सांगे नगरपालिका क्षेत्रामध्ये एक भव्य पुतळा जो साधारणतः 30 फुटाहूनही उंच कांस्य पुतळा आपण उभारतो आहोत.
योकोब्रो तुम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावरील ऐकत आहात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी.
परतून एक फाउट योकार. गोय शालांत मंडळाची शिक्षक पात्रताय चाचणी परीक्षा 9 आणि 10 डिसेंबराक जातली. हे परीक्षेक 4,539 अर्ज आयल्यात. अर्जाची तारीख हालीच सोपल्या आणि ही परीक्षा गोय शालांत मंडळान जातली ते खातीर ऑनलाईन अर्ज मागयल्ले. पहिली परीक्षा 9 डिसेंबराक जातली आणि ताचे खातीर 1,857 उमेदवारांची नोंदणी केल्या. दुसरी परीक्षा 10 डिसेंबराक जातली ताचे खातीर 2,375 उमेदवारांनी नोंदणी केल्या. दोन्ही परीक्षेखातीर 307 उमेदवारांनी नोंदणी केल्या आणि वट्ट उमेदवारांची संख्या 4,539 इतली आसा. पहिली ते आठवी मेरेन शिकूंक पात्र जावचे खातीर ही परीक्षा पास जावप गरजेचे आसा. पहिली ते पाचवी यत्ते खातीर पहिली परीक्षा 6वी ते 8वी यत्ते खातीर दुसरी परीक्षा आणि 6वी ते 8वी खातीर तिसरी परीक्षा आसा. दोन्ही दिसांची परीक्षा दनपारा 3 ते 5:30 ह्या वेळात जातली. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च हे संस्थेन आज गोयच्या वास्को दगा हांगा आपल्या रुप्या महोत्सवाचे यादस्तीक शिक्को प्रकाशित करून 25वा वर्धापन दिन मनयलो. हे कार्यावळीक गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू मुखेल सोयरे म्हणून हजर आशिल्ले. महाराष्ट्र सर्कलाचे मुखेल पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग हांणी मानाचे सोयरे ह्या नात्यान कार्यावळीचे अध्यक्षपद सांबाळे. पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण चडात चड 32.4 डिग्री सेल्सियस तापमान दाबोळेत तर कमीत कमी 21 डिग्री सेल्सियस तापमान मुरगाव शारात नोंद झाला. गोयचे हवामान तापट आणि दमटे उरपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. कला आणि संस्कृती संचालनालयान नातला निमतान संस्था पंगड आणि वैयक्तिक घरगुती अशा दोन गटांखातीर 24 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 मेरेन राज्य पावण्याचेर गोठो सजावट सर्तीचे आयोजन केला. गोयात गोठो सजावटीची परंपरा तिगोवन दवरपा खातीर दर वर्सा खात्या वतीन अशी सर्त आयोजित करपात येता. संस्था वा पंगड गट सर्ती खातीर पहिले 40,000 रुपया दुसरे इनाम 35,000 रुपया आणि तिसरे इनाम 30,000 रुपया चौथे 25,000 तर पाचवे 20,000 रुपयांचे इनाम असतले. तसेच उमेद वाढोवपी प्रत्येकी 15,000 रुपयाची 5 इनामां दितले. वैयक्तिक तथा घरगुती गटा खातीर पहिले 25,000 दुसरे 20,000 तिसरे 15,000 चौथे 12,000 आणि पाचवे 10,000 रुपयांचे इनाम असतले. तसेच उमेद वाढोवपी प्रत्येकी 7,000 रुपयांची 5 इनामां असतली. सर्तीचे अर्ज 4 डिसेंबर 2025 सावन कला आणि संस्कृती संचालनालय संस्कृती भवन पाटो पणजे रवींद्र भवन मडगाव रवींद्र भवन कुडचड्या रवींद्र भवन बायणा वास्को रवींद्र भवन साखळे रवींद्र भवन काणकोणा आणि राजीव गांधी कला मंदिर फोण्या हांगा उपलब्ध असतले. तसेच खात्याच्या www.artandculture.goa.gov.in या वेबसाईटीचेर उपलब्ध असतले. पुराय भरिल्ले अर्ज 18 डिसेंबर 2025 मेरेन कार्यालयीन वेळेत सुपूर्द करपाक जाय. उसरा आयिल्ल्या अर्जाचो विचार जावचो ना. खेळ आणि युवा व्यवहार संचालनालयान 2023-2024 आणि 2024-2025 वर्षाच्या राज्य युवा पुरस्कारांखातीर अर्ज करपाची मुजत 15 डिसेंबर 2025 मेरेन वाढयल्या. सय्यद मुश्ताफ अली टी ट्वेंटी क्रिकेट सर्तीत गोय पंगडाक आयतारा हैदराबाद पंगडा आड 7 विकेटींनी हार खावची पडली. हे मॅचीत पहिली बॅटींग करतना गोयच्या पंगडान 4 विकेटींचेर 160 धावण्यो काढल्यो, पूण हैदराबादान फकत 14 ओव्हरींनी 3 विकेटी वगडावन 166 धावण्यो काढून जैत मेळयले. परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारतीय जनता पक्ष जिल्हा पंचायत वेचणुकेच्या उरिल्ल्या उमेदवारांची नावं फाल्यां जाहीर करतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय शालांत मंडळाची शिक्षक पात्रताय चाचणी परिक्षा 9 आणि 10 डिसेंबराक जातली. खेळा आणि युवा संचालनालयाचे मंत्री रमेश तवडकर हांच्या हस्तुकी आयज 22व्या राज्य युवा महोत्सवाचे उक्तावण झाले. कला आणि संस्कृती संचालनालयान नाताळा निमतान संस्थापक आणि वैयक्तिक घरगुती अशा 2 गटां खातीर 26 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2024 मेरेन राज्य पावण्याचे गोठो सजावट सर्तीचे आयोजन केला. नमस्कार.